आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे नागवेली अर्थात बीटल लीफ. नागवेली ही वनस्पती पायपरसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव पायपर बीटल असं आहे. तिला पानवेल, विड्याची पाने किंवा खाऊची पाने असंही म्हणतात. मिरी ही वनस्पतीही याच कुलातील आहे. नागवेली वनस्पती भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशातली असावी. आशियामध्ये तिची पानं मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात. भारतासह आशिया खंडातील काही देशात तिची लागवड केली जाते. उष्ण आणि ओलसर अशा हवामानात ही वेल चांगली फोफावते. नागवेली ही सदा हरित आणि बहुवर्षायू वेल असून ती आधारानं वर 30 ते 45 मीटर चढते किंवा जमिनीवर पसरते. वेलीचे खोड दुबळे अधू असून त्याला कांडे असेही म्हणतात. कांडे आलटून पालटून डावीकडे आणि उजवीकडे कलत नागमोडी आकारात वर चढते. म्हणून कदाचित या वेलीला नागवेली हे नाव पडले असावे. या वेलीला पेरापासून आगंतुक मुळे फुटतात आणि त्यांच्या सहाय्यानं ती वर चढते. या पेरापासूनच पानं सुद्धा निघतात. पानं साधी, एकाड एक, 5 ते 20 सेंटीमीटर लांब आणि हृदयाकृती असून पानात 3 ते 5 मुख्य शिरा असतात. पानं हिरवी, चकचकी, टोकदार असतात. नरफुलं आणि मादी फुलं लहान असून ती वेगवेगळ्या वेलींवरती लोमत्या कणिश फुलोऱ्यावर येतात. फुलांना देठ आणि पाकळ्या नसतात. फळ लहान आणि गोल असतं. त्यात एकच बी असतं. पानांचा मुख्य उपयोग खाण्याकरता होत असल्यानं त्यासाठी बऱ्याचदा नरवेलीची लागवड केली जाते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि केरळ या राज्यामध्ये नागवेलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्या खालोखाल महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रम लागतो. नागवेलीच्या उत्पन्नातून देशभरात वर्षाकाठी सुमारे 900 कोटी रुपयांची उलाढाल होते. पानं सुगंधी, तिखट, तुरट आणि उत्तेजक असून ती वात, कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात. श्वासनलिका, दाह आणि हत्तीरोग यात ती गुणकारी असतात. पानांचा रस आम्लीयता कमी करण्यासाठी देतात. नागवेलीचे पान बहुधा चुनाकात, सुपारी आणि तंबाखू यांचं मिश्रण करून खाल्लं जातं. तंबाखू आणि सुपारी दोन्ही कर्करोगजन्य असल्यामुळे नागवेली पानांच्या अधिक सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून नागवेलीचं पान अधिक खाणं हानिकारक आहे. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.